खंड दुसरा प्रकरण सहावे नाताळला जाऊन पोचलो. विलायतेला जाताना वाटले होते तसे दक्षिण आफ्रिकेला जाताना वियोग दुःख वाटले नाही. मातोश्री तर निवर्तलेलीच होती. मी जगाचा आणि प्रवासाचा अनुभव घेतला होता. राजकोट मुंबई दरम्यान खेपा चालूच होत्या, त्यामुळे यावेळी मला वियोग विशेष जाणवला, तो फक्त पत्नीचा. विलायतेहून आल्यानंतर आणखी एक मुलगा झाला होता. आमच्या उभयतांतील प्रेम अजूनही विषय दूषित तर होतेच, तरी पण त्याच्यामध्ये निर्मळता येऊ लागली होती. मी विलायतेहून आल्यानंतर आम्ही एकत्र असे थोडेच राहिलो होतो आणि बरावाईट पण मी स्वतः तिचा शिक्षक बनलो होतो. त्यामुळे तसेच पत्नीकडून कित्येक सुधारणा करविल्या होत्या त्या टिकविण्यासाठीही एकत्र राहणे जरुरीचे आहे असे आम्हा उभयतांना वाटत होते. पण आफ्रिकेचेही आकर्षण होते ना, त्याने वियोग सह्य करून टाकला. वर्षाच्या अखेरीस तर आपण एकत्र येणारच ना, असे म्हणून सांत्वन करून मी राजकोट सोडले आणि मुंबईस आलो. दादा अब्दुल्लांच्या मुंबईच्या एजंटांमार्फत मला तिकीट काढायचे होते, पण बोटीत केबिन रिकामी मिळेना. ही वेळ चुकली तर एक महिनाभर मला मुंबईची हवा खात बसावे लागणार होते. एजंटाने सांगितले, आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला तिकीट मिळू शकत नाही. डेकवरून जात असाल तर पहा, खाण्याची व्यवस्था सलूनमध्ये होऊ शकेल. हे दिवस माझे पहिल्या वर्गातून प्रवास करण्याचे होते. बॅरिस्टर काय डेकचा पॅसेंजर होऊन जाणार? डेकवरून जाण्याचे मी नाकारले. मला एजंटांबद्दल शंका आली, मला एजंटाबद्दल शंका आली. पहिल्या वर्गाचे तिकीट मिळतच नाही हे मला खरे वाटेना. एजंटाची परवानगी घेऊन मीच तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. बोटीवर गेलो, वरिष्ठ मालिमाला भेटलो. त्याला विचारता त्याने मला खात्रीपूर्वक जबाब दिला, आमच्याकडे इतकी गर्दी क्वचितच असते, पण मोझांबिकचे गव्हर्नर जनरल या बोटीतून जात असल्यामुळे सगळी जागा भरून गेली आहे. मग तर काय, तुम्ही कसेही करून माझ्यासाठी जागा नाहीच काढू शकत? मालिमाने माझ्याकडे पाहिले. तो हसून म्हणाला, एक उपाय आहे, माझ्या केबिनमध्ये एक झोपाळा रिकामा आहे, त्यावर आम्ही उतारू घेत नाही, पण तुम्हाला ती जागा द्यायला मी तयार आहे. मला आनंद झाला. शेठला हकीकत सांगितली आणि तिकीट काढवले. 1893 एप्रिल महिन्यात मी हौसेने दक्षिण आफ्रिकेत माझ्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी निघालो. पहिले बंदर लामू होते, तेथे पोचायला सुमारे 13 दिवस लागले. रस्त्यात कप्तानाबरोबर चांगली दोस्ती जमली. कप्तानाला बुद्धिबळे खेळण्याचा शोक होता, परंतु तो अजून नवशिक्या होता. त्याला आपल्याहूनही कच्चा खेळणारा चालण्यासारखा होता, म्हणून त्याने मला बोलवले. मी बुद्धिबळांचा खेळ कधी पाहिलाही नव्हता, त्याच्याविषयी पुष्कळ ऐकले मात्र होते. या खेळात बुद्धीचा भरपूर उपयोग करावा लागतो असे खेळणारे सांगत आपण तुम्हाला शिकवतो असे कप्तानाने मला सांगितले. मी त्याला योग्य शिष्य मिळालो, कारण माझा सोशिकपणा खंबीर होता. माझा नेहमी पराभव होई तसतसा कप्तानाला शिकविण्याचा जोर चढे. मला बुद्धिबळांचा खेळ आवडला, पण तो कधी त्या बोटीवरून खाली मात्र उतरला नाही. राजा राणी वगैरे कशी चालतात ते समजण्यापलीकडेही गती झाली नाही. लामू बंदर आले, तेथे बोट 3 ते 4 तास थांबायची होती. मी बंदर पाहण्यासाठी खाली उतरलो. कप्तान पण गेला होता. त्याने मला म्हटले, हे बंदर बेभरवशाचे आहे, तुम्ही लवकरच परत वळा. गाव अगदी लहानच होते. तिथल्या पोस्ट ऑफिसात गेलो तो तेथे हिंदी नोकर दिसले. त्यांना पाहून आनंद झाला. त्यांच्याबरोबर बोलत राहिलो, हपशी लोकांना भेटलो, त्यांच्या राहणीबद्दल जिज्ञासा उत्पन्न झाली. तिकडे काही वेळ गेला. दुसरे काही डेकचे उतारू होते, त्यांची मी ओळख केली होती. स्वयंपाक करून स्वस्थपणे जेवण्यासाठी ते खाली उतरले होते. मी त्यांच्या होडीत बसलो. बंदरात जोराची भरती होती. आमच्या होडीत भरपूर वजन होते. पाण्याचा जोर एवढा होता की होडीचे दोरखंड बोटीच्या शिडीला काही केल्या बांधताच येईना. होडी बोटीच्या शिडीशी जाते तो निसटून जाई. बोट सुरू होण्याची पहिली शिटी झाली. मी घाबरलो. कप्तान वरून पाहत होता. त्याने 5 मिनिटे बोट थांबवून धरण्यास सांगितले. बोटीच्या जवळच एक मचवा होता, तो 10 रुपये देऊन माझ्यासाठी एका मित्राने भाड्याने घेतला. त्या मचव्याने मला त्या होडीतून उचलून घेतले. बोटीची शिडी वर उचलून घेण्यात आली होती. दोरांनी मला वर उचलण्यात आले आणि बोट चालू झाली. बाकीचे उतारू राहून गेले. कप्तानाने दिलेल्या सूचनेचा अर्थ आता लक्षात आला. लामूहून मोंबासाला आणि तेथून झांजीबारला पोचलो. झांजीबारला पुष्कळच वेळ थांबायचे होते, 8-10 दिवस. येथे दुसऱ्या बोटीत बसायचे होते. कप्तानाचा मजवर अमर्याद लोभ होता. या प्रेमाने माझ्या बाबतीत उलटे स्वरूप धारण केले. त्याने मला आपल्याबरोबर सहल करायला बोलाविले. एका इंग्रज मित्रालाही बोलवले. आम्ही तिघेही कप्तानाच्या मचव्यातून उतरलो. या सहलीचे मर्म मला मुळीच समजले नव्हते. कप्तानाला काय माहीत की मी असल्याबाबतीत पूर्ण अज्ञानी असेन. पाहतो तर आम्ही हपशी स्त्रियांच्या वाडीत जाऊन पोचलो. एक दलाल आम्हाला तिकडे घेऊन गेला. दर एक जण एकेका खोलीत कोंडले गेलो, पण माझी तर शर्मेने गठडी वळली आणि मी खोलीत जशाचा तसाच राहिलो. त्या बिचाऱ्या बाईच्या मनात काय विचार आले असतील ईश्वर जाणे. कप्तानाने हाक मारली. मी जसा आत गेलो तसाच बाहेर पडलो. माझा भोळेपणा कप्तानाच्या लक्षात आला. प्रथम तर मला शरमल्यासारखेच झाले, परंतु असली गोष्ट मला केव्हाही पटण्यासारखी नव्हतीच. त्यामुळे ओशाळेपणा क्षणभरच टिकला आणि त्या बाईला पाहून माझ्या मनात तिळमात्र विकार जागृत झाला नाही याबद्दल मी ईश्वराचे आभार मानले. खोलीत शिरण्याचाच इन्कार करण्याची मला हिंमत नाही. या माझ्या दुर्बलतेचा मला तिरस्कार वाटू लागला. माझ्या आयुष्यातील ही अशा प्रकारची तिसरी कसोटी होती. कितीतरी तरुण मुळात निष्पाप असूनही भलत्याच लाजेमुळे पापात पडत असतील. मी बचावलो, त्यात माझा काही पुरुषार्थ नव्हता. मी खोलीत पाय टाकण्याचे साफ नाकारले असते तर तो माझा पुरुषार्थ झाला असता. माझ्या बचावाबद्दल मला फक्त ईश्वराचाच पाड बांधला पाहिजे, पण या बचावामुळे माझी ईश्वरावरील श्रद्धा दुणावली आणि मी खोटी लाच सोडून देण्याची हिंमतही काही अंशी संपादली. झांजीबारमध्ये एक आठवडा घालवायचा होता म्हणून मी एक घर भाड्याने घेऊन शहरात राहिलो. खूप हिंडून हिंडून शहर पाहिले. झांजीबारच्या हिरवळीची कल्पना मलबारातच येऊ शकेल. तेथील विशाल वृक्ष, मोठमोठी फळे वगैरे पाहून मी चकित होऊन गेलो. झांजीबारहून मोझांबिकला आणि तेथून मे महिन्याच्या जवळजवळ अखेरीला नाताळला पोचलो.